नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी. सकाळी पिंकीच्या घरी खूप गडबड सुरू असते. सगळे घरातील सदस्य कामात आणि धावपळीत असतात.
पिंकी उठली का? नाही.
नाही.
मग कधी उठणार आहे? तिला पाहून येऊन गेल्यानंतर.
आहो, मी आणखीन एकदा सांगते, मुलीचं लग्न आताच करू नका. आता ती फक्त 15 वर्षाची आहे. रात्रभर पिंकी रडत होती तिला लग्न नाही करायचं म्हणून. तिचं ऐका, तिला काय म्हणायचं आहे?
तू मला नको सांगू. मला काय करायचं आहे ते मी बघतो. पाहुणे चांगले आहेत, मी एवढं चांगलं असतं हातातून नाही घालणार.
पिंकी झोपीतून उठून रूमच्या बाहेर येते.
पिंकी उठलीस तू? जा लवकर जाऊन आंघोळ कर आणि तयार हो.
पप्पा, मला लग्न नाही करायचं.
तोन फोडीन ज्या शहाणपणा केलीस तर, आणि मुलाने वय विचारले तर त्यांना 18 वर्ष पूर्ण झाले असं सांगायचं. त्यांना कळू द्यायचं नाही तू 15 वर्षाची आहेस म्हणून.
पण हे तर फसवणं झालं.
तुला काय करायचं आहे? एकदा लग्न झालं की काय फसवणं आणि काय धोका.
पण
काय नाही, ये हिला घेऊन जा इथून आणि तयार कर.
राम राम पाहुणे.
नमस्कार, बसा. राधा पाहुणे आले आहेत, चहा पाणी घेऊन ये.
राधा चहा पाणी आणते. पाहुणे आणि पिंकीचे आई वडील बोलत बसतात.
काका, मुलीचे वय किती आहे?
18 वर्ष पूर्ण झाले आहेत माझ्या मुलीला.
हा मग ठीक आहे, मला लहान मुलीसोबत नव्हतं लग्न करायचं म्हणून विचारलं.
हो, बरोबर आहे तुमचं. लहान वयात लग्न करू नये, माझी मुलगी मोठी आहे.
राधा पिंकीला तयार करून बाहेर आणते. पाहुणे पिंकीशी बोलत असतात.
तुमचं नाव काय आहे?
पिंकी माधव गायकवाड.
तुमचं वय किती?
माझं वय 18 वर्ष.
पिंकीच्या चेहऱ्यावरची उदासी बघून अतुलला वाटते मुलीची इच्छा नाही लग्न करायची.
मला मुलीशी एकटं बोलायचं आहे.
नाही स्वरे, मला अडचण नाही.
ठीक आहे, थँक्यू.
पिंकी आणि अतुल एकटे बोलायला बाजूच्या रूम मध्ये जातात.
काय झालं आहे? तुला लग्न करायचं नाही का? तुझ्या मनाच्या विरुद्ध होत आहे का? मला खरं ते सांग.
नाही, तसं काही नाही.
खरं सांग, तुझं वय किती आहे? मला तू 18 वर्षाची वाटत नाहीस.
नाही, 18 वर्षाचीच आहे मी.
तुझा आधार कार्ड दाखव. का, काय झालं आता? 18 वर्षाची आहेस ना, मग दाखव आधार कार्ड.
मी 15 वर्षाची आहे. माझे वडील माझं लग्न जबरदस्ती करत आहेत. मला लग्न नाही करायचं. त्यांनीच मला सांगितलं की 18 वर्ष पूर्ण झालेत म्हणून सांग.
वाटलंच होतं मला, म्हणून मी तुला एकट्यात बोलायचं म्हणलं. ठीक आहे, चल बाहेर. आता इथं फसवणूक सुरू आहे. मुलीचे वय 18 वर्ष नाही, 15 आहे.
अहो सोयरे, ते ना.
का केलं असं तुम्ही?
मला माफ करा, मला माहीत होतं बालविवाह आहे, पण एवढं चांगलं स्थळ माझ्या मुलीसाठी आलं. माझी मुलगी आनंदात नांदेल म्हणून मी एवढं सगळं केलं, पण माझ्या मुलीचे वय कमी आहे.
अहो, आम्हाला पण तुमची मुलगी आवडली आहे, पण बालविवाह करणे गुन्हा आहे, त्याचं कसं कराव?
यावर काही मार्ग नाही का निघणार? आपण गुपचूप मंदिरात जाऊन लग्न लावलं तर?
हे बघा, तुम्हाला माहीत नसेल म्हणून तुम्ही लहान वयात तुमच्या मुलीचं लग्न लावायचं म्हणत आहात. लहान वयात लग्न केले की मुलीची शारीरिक आणि मानसिक खूप वाईट परिणाम होतात. एवढंच नव्हे तर इतर गरोदर झाल्यावर पण खूप गोष्टींना सामोरे जावे लागते. जसे की जन्माला येणारा बाळ कुपोषित होऊ शकतो, किंवा आई आणि बाल दोघांपैकी कोणाचा एकाचा जीव धोक्यात राहू शकतो. असे बरेच वाईट परिणाम होतात, म्हणून मी लग्न नाही करू शकत. तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्यावर करा.
अतुलने बालविवाह केल्यावर कोणते नुकसान होतात याबद्दल माहिती सांगितली आणि बालविवाह गुन्हा आहे, हे केल्यावर शिक्षा होऊ शकते अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्यानंतर पिंकीचे वडील म्हणतात.
खरंच बोलताय तुम्ही.
हो, मी आपल्या गावात चालणाऱ्या किशोर गटाचा अध्यक्ष होतो. तेव्हा मला तिथे या सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत. पिंकी, तुझ्या गावात सुद्धा किशोरी गट असेल, तू त्या गटात जा, तुला खूप काही शिकायला मिळेल.
हो आहे आमच्या गावात किशोरी गट, मी जाईल त्या गटात.
पिंकी, आपण मित्र म्हणून संपर्कात राहू, तू चांगलं शिक्षण घे, मी माझं पण करिअर आणखीन चांगला करतो. 3 वर्षानंतर तुझं 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण भेटू, दोघांनाही योग्य वाटलं तरच लग्न करू.
आता तुम्ही असंच ठरवलं आहे तर ठीक आहे, आपण 3 वर्षानंतर भेटू. मी माझ्या मुलीचं लग्न नाही करणार 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
पिंकी, तुला काही अडचण याबद्दल?
नाही, थँक्यू.
शेवटी पाहुणे एक दुसऱ्यांना प्रेमाने नमस्कार करतात आणि अतुल व अतुलकडील पाहुणे तिथून निघून जातात.